आज बुधवारची संध्याकाळ आहे. काल संध्याकाळी सुद्धा मी तुम्हाला वचन दिले होते की प्रभू करेल तर आज संध्याकाळी मी भिंतीवरील हस्तलेख या विषयावर बोलेन. आज संध्याकाळीही मी भिंतीवरील हस्तलेख या विषयावर बोलेन. हा विषय असा आहे की तो घेण्यासाठी काही आठवडे लागतील आणि तरीही वरच्या थराला सुद्धा हात घालता येणार नाही. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने मी यावर थोडस बोलण्याचा प्रयत्न करेन. आता मी दानियल 5:25 हे वचन वाचू इच्छितो व ते असे असा होता हा हस्तलेख मने मने तकेल उफारसीन. या वचनावर प्रभूने आशीर्वाद द्यावा. इथे देखभाल करणारा बंधू हे झगझगी दिवे बंद करेल का? त्याचा झोत इथे मजवर पडत आहे. धन्यवाद, फारच आभार. मला प्रेक्षक दिसत नाहीत. मी ज्यांच्या समोर बोलतो त्यांचे चेहरे मला पाहावेसे वाटतात. त्यामुळे प्रेक्षकांची थोडी जवळीक भासते. आज रात्री आपण प्रभूवर भरोसा ठेवूया म्हणजे मला जरा वेळ मिळेल व या विषयावर बोलता येईल. हा विषय फार मोठा आहे. हा सुवार्ता संबंधित विषय आहे. केवळ एकच दैवी रोग निवारण नाही पण हे सर्वश्रेष्ठ दैवी रोग निवारण असावे. या पृथ्वीवर आज रात्री माझ्या म्हणण्यानुसार सर्वात आजारी शरीर जर कोणते असेल तर ते प्रभू येशूचे आध्यात्मिक शरीरच होय. इतके छिन्न विछिन्न मोडलेले आहे की त्याला दैवी रोग निवारणाचीच गरज आहे. आजच्या विषयाचा आरंभ बाबेल नगरीमध्ये आहे. बाबेल नगरी प्रथम शिनारमध्ये होती व ती तशी आजही आहे. याचे प्रथम नाव होते देवाचे द्वार बाबेल. बाबेल नंतर तिला बॅबिलोन म्हटले गेले, याचा अर्थ गोंधळ. बॅबिलोनचा प्रथम उल्लेख उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आहे. त्याचा उल्लेख पवित्र शास्त्राच्या मध्यभागीही आहे. नंतर त्याचा उल्लेख शेवटीही आहे म्हणजे प्रगटीकरणाच्या ग्रंथात. ज्या अर्थी पवित्र शास्त्रामध्ये याचा सतत उल्लेख केलेला आहे म्हणजे ते आजही अस्तित्वात असलेच पाहिजे. आत्मिक गोष्टींमध्ये जे आज ते आजही आहे पृथ्वीवर आहे. उदाहरणार्थ देवाचा व सैतानाचा आत्मा, आजचे सर्व पंथ व इतर सर्व काही जे जगामध्ये आहेत त्यांचा उगम उत्पत्तीमध्ये झाला. उत्पत्ती म्हणजे आरंभ. या सर्व गोष्टी दुसऱ्या नावाने किंवा दुसऱ्या स्वरूपात असे असले तरी त्या सर्व गोष्टींना जन्म दिला तो एकाच आत्म्याने. हे एखाद्या वाढणाऱ्या वृक्षाप्रमाणे आहे. तो वरवर येत असतो, शेवटी तो शेंड्यापर्यंत पोहोचतो. देवाच्या जणू न्यायासाठीच म्हणावे. परमेश्वर त्याचे सर्व काही ठरवून टाकेल. ज्याला आरंभ आहे त्याला अंत हा आहेच. ज्यांना आरंभ नाही त्यांना अंतही नसतो. यास्तव नवीन जन्म पावलेल्या ख्रिस्ती जनांना अंत म्हणून नाहीच, कारण त्यांना सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन हा परमेश्वराच्या जीवनाचा एक अंश आहे कारण परमेश्वर सर्वकालीन आहे. ग्रीक भाषेतील झोई या शब्दाचा अर्थच परमेश्वराचे जीवन. येशू जेव्हा म्हणाला मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो तेथेही हाच ग्रीक शब्द वापरलेला आहे. यास्तव मनुष्य नवीन जन्म पावला की त्याचा आत्माच बदलतो. देवाचा पुत्र या नात्याने तो देवाचा एक अंशच ठरतो. जसा परमेश्वर आहे तसाच तोही सर्वकालीन ठरतो, कारण आध्यात्मिक नवीन जन्मामुळे तो परमेश्वराचा एक अंश असा ठरतो. बाबेल नगरी ही निम्रोद नावाच्या माणसाने स्थापली. हा त्या दुष्ट हामाचा पुत्र होता. बाबेल नगरी एकेकाळी सर्व जगाची राजधानी होती. जेव्हा ही महान नगरी उभारली गेली तेव्हा आसपासच्या सर्व लहान शहरांना या महानगरीला मान सन्मान व कर द्यावा लागत असे. आपण काही प्राचीन ग्रंथ चाळून पाहाल, विशेषतः हसलोपने लिहिलेले दोन बाबेल नगरी हे पुस्तक वाचाल तर तुम्हाला समजेल की तेथील लोकांमध्ये चित्र विचित्र तत्वज्ञान होते. त्यांच्यामध्ये एक स्त्री होती पण तिचे नाव मी आता सांगत नाही. ती जमिनीतून काही विशिष्ट कंदमुळे काढून त्यांच्यातून देव बनवित असे. असे म्हणतात की याकोबाने आपल्या सासऱ्याकडून जे देव घेतले ते हेच होते. झाडाच्या मुळातून बनवलेले हे देव, हे लहान लहान देव म्हणजे लहान लहान सिद्धांतच होय. त्यांच्यामधून जगातील आजचे पंथ उपपंथ उद्भवले. त्यांचे स्वाभाविक स्वरूप जसे होते ते स्वरूप आजही आहे. बाबेल नगरी त्या महान व सुपीक दरीमध्ये वसलेली होती. युफ्रेतिस नदीमधील पाण्याचा पुरवठा या शहराला मिळत होता. दुसरी नदी होती टायग्रिस. ही नगरी शेती व्यवसायाचे एक मोठे केंद्र होते. बाबेल ही महान नगरी होती. या शहराचा विस्तार सुमारे 120 मैलांचा होता. प्रत्येक बाजूला 30 मैल म्हणजेच 120 मैलांचे क्षेत्रफळ. या शहरातील रस्त्यांची रुंदी सुमारे 200 फुटांची होती असे म्हणतात. तेथील भिंतींची रुंदी 80 फूट व उंची 200 फूट होती. रथांच्या शर्यती त्यावर होत असत. तिचे दरवाजे पितळीचे होते. त्यांची रुंदी 200 फूट होती. शहराच्या अगदी मध्यभागी राजवाडा होता व तेथे राजाचे सिंहासन होते. शहराच्या मध्यभागातून युफ्रेतिस नदी वाहत होती. नीट पहाल तर ही सैतानाची नगरी होती कारण तिची रचना देवाच्या नगरीसारखी होती. जणू काही सिंहासनासमोरील जीवनाची नदीच. या शहराच्या भिंती भोवती झुलते बगीचे होते. त्या समयी हे राष्ट्र एवढे महान होते की ज्ञात असलेल्या सर्व जगाला त्याने वचक बसवला होता व सर्व राष्ट्रे त्याला मान देत होती. विज्ञानामध्ये त्यांची प्रगती झाली होती व आधुनिक विज्ञानातून निघणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. अत्याधुनिक असे रथ त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडे अतिप्रखर अशी शस्त्रास्त्रे होती व सर्वोत्कृष्ट धातू पण त्यांच्याकडे होते. इतर जगाला थक्क करणाऱ्या किमया त्यांच्याकडे होत्या. या भिंतीच्या आतमध्ये ज्या विषयावर आपण आज बोलत आहोत त्या समयी बलशेष्ठर राजा राज्य करीत होता. बलशेष्ठर राजा बायबल म्हणते की त्याचा बाप नबुखदनेसर होता. परंतु वास्तवात मात्र नबुखदनेसर हा त्याचा आजोबा होता कारण त्याच्या गादीवर तो आला होता. आपणास आठवत असेल की नबुखदनेसर राजा हा विदेशी राज्यांचा आरंभ होता. सुवर्णाचे मस्तक. अनेक मैल दूर असलेल्या यरुशलेम शहरामध्ये हा राजा गेला. त्याने यहुदी लोकांना पकडलं व त्यांना आपल्या राज्यात आणले. त्यांना त्याने गुलाम केले व त्यांच्यातील विज्ञान शास्त्रज्ञांचा त्याने उपयोग केला. जर्मनीमध्ये रशिया शिरला तेव्हा असेच घडले. म्हणूनच रशियाकडे अणुबॉम्ब आहेत. त्यांच्याकडे जर्मन विज्ञान शास्त्री होते. म्हणूनच त्यांची आजवर प्रगती होत आहे. त्यांनी त्यांना धरले व त्यांना तेथे आणले. रशियाकडे स्वतःचे असे काहीच नव्हतं. परंतु जसे नबुखदनेसराने यहुदी लोकांना आणले तसे रशियानी पण तेच केले होतं. या सुमारास एक दानियल नावाचा नीतिमान पुरुष तिथे होता. तो देवाचा संदेष्टा होता. त्यालाही कैदी म्हणून आणले होते. सर्व ज्योतिष पारंगत अशा सर्वांवर तो जणू एखादा राजा असा होता. ज्ञानी लोक व मागी लोक जे नबुकदनेस्सराच्या राजवटीत होते. नंतर बलशेट्सर राजाने अधिकार सूत्रे हाती घेतली. हा राजा अतिशय दुष्ट असा होता. त्याने कसलीच पर्वा केली नाही. आपण फार सुरक्षित आहोत असे बाबेलमधील लोकांना वाटत होते. दरवाजांच्या एकदा आले की दरवाजे बंद होत असत. 200 फूट उंचीची भिंती व रुंदी 80 फूट. विचार करा एवढ्या बंदोबस्तात त्या भिंतींमध्ये त्यांना किती सुरक्षितता भासली असेल. पण हे नीट लक्षात ठेवा, विज्ञानाने आपल्याला कितीही सुरक्षितता दिली तरी तुमचे पाप परमेश्वर शोधून काढणारच. सुरक्षितता फक्त एकच ठिकाणी आहे आणि ती म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये. जगातील एक महान नेते राष्ट्र म्हणून त्यांना स्वतःचे एवढे महत्व वाटत असतानाच अमेरिकेप्रमाणे अत्याधुनिक असणारी आजची ही संस्कृतीच म्हणावी. मला जरा कसेच वाटते पण आज आपणही अशीच प्रवृत्ती धारण करीत आहोत. आम्हाला वाटते की आमच्याकडे महान विज्ञान शास्त्रज्ञ आहेत, आमच्याकडे सर्वोत्कृष्ट मशीन गन्स आहेत, ऍटम बॉम्ब, अतिवेगाने धावणारी विमाने आहेत. आम्ही जगातील फार पुढे गेलेले राष्ट्र आहोत, तरीही आपली सुरक्षितता परमेश्वराच्या शिवाय आहे. हा किती सुंदर नमुना आहे. परमेश्वर कधीच बदलत नाही. पापाकडे पाहण्याची त्याची प्रवृत्ती पूर्वी जशी होती तशीच आजही आहे. येथे आपल्याला लपण्याची जागा म्हणून नाहीच. आपण जर सुरक्षित आहोत तर ते फक्त ख्रिस्तामध्येच. दुसऱ्या राष्ट्रांच्या सैन्याने आक्रमण करावे अशी एकही बाजू या शहरात नाही असे त्यांना वाटत होते. उंच उंच भिंती व आधुनिक यंत्रणा, बाहेरील जगापासून ते पूर्णपणे अलिप्त होते. परंतु मेदी व फारसी राष्ट्रांसारखी दुष्ट राष्ट्रे होती याचं त्यांना जराही भान नव्हतं. सध्या भारतातील जे हिंदू लोक तेच हे. त्यांना काय कल्पना होती की त्या काही मैलावर काही जण नदीचे पात्र खणत होते, ज्यामुळे युफ्रेटिस नदीचा प्रवाह बदलून त्यांना भिंती खालून हल्ला करता येत होता. हे केव्हा? जेव्हा त्यांना पूर्ण सुरक्षिततेची खात्री झाली होती. सर्व काल त्यांना असेच वाटत राहिले. असे करण्याने ते पापामधून मार्गक्रमण करीत होते. हा प्रकार असा होता की मानवाला जेव्हा वाटत असते की मत जवळ सर्व काही भरपूर आहे तेव्हाच पाप त्याच्यावर धाड घालीत असते. मंडळी, राष्ट्र, व्यक्ती वगैरेंना जेव्हा वाटत असते की आपल्याला कोणाची गरज नाही, बाहेरील मदतीची गरज नाही, नेमके त्याच वेळी पाप राज्य करू लागते. हे अगदी खरं आहे. जेव्हा लोकांमध्ये अहंभाव निर्माण होतो अशाच वेळी बहुधा पाप शिरते व त्याला पोखरून काढते. अशाने एकदा दरवाजा बंद केला की त्यांना वाटत असे आपण सुरक्षित आहोत. परंतु परमेश्वर वरून पाहत असतो. पाप हे कोणत्याही राष्ट्रासाठी लांछन आहे. मला वाटतं आपली सर्व सुसज्ज साधने जवळ असताना अणुशक्ती नियंत्रित आपल्या पाणबुड्या बोटी, आपली प्रचंड विमाने, सेकंदाला शेकडो मैल वेगाने धावणारी जेट विमाने, जी विमाने आकाशातील ध्वनी कक्षेच्या बाहेरही जाऊ शकतात, हे सर्व असताना एक लक्षात ठेवा की तुमचे पापच तुम्हाला शोधून काढेल. याच वेळी दरवाजे बंद केले गेले. त्यांना वाटले आता आपण मौज मजा करून चैनीत राहू, कारण आता आपण सुरक्षित आहोत. ते जगाचे एक पुढारी असं राष्ट्र होतं. इतर सर्व राष्ट्रे विज्ञानासाठी व इतर गोष्टींसाठी त्यांच्या मदतीकडे पाहत होती. आणि अशा परिस्थितीत या राजाला वाटलं की आपण मौज मजा करू शकतो. त्याने मोठ्या नाच रंग समारंभासाठी एक दिवस नेमला. मी तर म्हणतो की सध्याच्या काळातील हा रॉक अँड रोल डान्सचा धांगडधिंगाज असावा. त्याने बड्या बड्या झेंडांना आमंत्रणे पाठवली, बडे बडे लष्करी अधिकारी आणि सर्वांच्या बायका व वेश्या. काही वेश्या कायदेशीर वेश्या असतात. पाहिलं ना की जेव्हा मनुष्य स्वतःला सर्व समृद्ध समजतो त्याच वेळी तो पापमार्गात पाऊल घालीत नाही का? या धांगडधिंगा वजा मौज मजा करणाऱ्या पार्टीसाठी त्याने उंचीतली उंची दारू मागवली. त्याला वाटले की मी आता सुरक्षित आहे, आता मला काही त्रास नाही, कोणीच मला उपद्रव करू शकणार नाही. राजवाड्याच्या मागील बागेमध्ये ही मद्यपान पार्टी ठेवलेली होती. कदाचित त्या बागेमध्ये रंगीत रोषणाई पण केली असावी. सर्वत्र झगझगाट होता. सर्व मनोरंजन करणाऱ्या स्त्रिया व शिपायांना वाटेल त्या तऱ्हेने व मनमुराद सुखलालसा पुरवणाऱ्या वेश्या, तेथे फुटणाऱ्या दारूच्या बाटल्या, सध्या चालत असणाऱ्या रंगेलबाजीने भरपूर अशा या नृत्य सभा नव्हत्या का? हे अगदी असेच. सर्व काही सज्ज झालं होतं व सर्वजण मौज मजा लुटणार होते. पुष्कळ विवाहित स्त्रिया पण तिथे असणारच यात शंका नाही. नवरे पोरांना सांभाळण्यासाठी घरी राहिले व स्त्रिया मात्र मजा लुटण्यासाठी बाहेर गेल्या. एक आई आपल्या आजारी बाळाला घेऊन घरी चालत होती की पाहिलीत का, दारू पिऊन झिंगणारा पती मात्र बाहेर पडून मौज मजा करण्यासाठी घराबाहेर पडला. एकाची सहा व दुसऱ्यांची सहा अशातली गत. दारू पिऊन झिंगणारे व मजा मारणारे हे लोक पहा. मला खात्री आहे की वाद्यवृंदांनी वाद्य वाजवण्यास सुरुवात करून संगीताची मेजवानी होत असावी. तरुण तरुणी अंग विक्षेप करीत होती. शिपाई लोक स्त्रियांना घट्ट आवळून त्यांना फेकून देत होते. त्यांची चुंबने घेऊन खुर्चीवर लोळत होते. आजकट बिस्कटपणे ओरडत होते. त्यांना वाटलं आपण अगदी सुरक्षित आहोत. अरे अमेरिकन राष्ट्र, या दारूने धुंद झालेल्या लोकांकडे जसा परमेश्वर पाहत होता तसाच तो आज तुमच्याकडेही पाहत आहे. किती मोठी मौज मजा हे लोक मारित असावेत. मला वाटते की नबुकदनेस्सर राजा हा सध्याचा एल्विस प्रेस्लीस म्हणावा. त्यांच्याप्रमाणेच हाही काहीतरी अजब करू शकत होता. हा सर्व आनंद सोहळा मनमुरादपणे चालू असताना त्यांना कल्पनाही नव्हती की मृत्यू त्यांच्या दाराशी येऊन ठेपलेला होता. मैफिलीला रंग चढत होता. हॉलिवूडमधील दूरदर्शनावर दाखवले जाणारे हे दृश्यच जणू होते. त्यांना वाटले धर्मावर चांगल्याच विनोदी कोट्या कराव्यात. जणू काही आर्थर गॉडफ्रेचा अवतार म्हणावा किंवा तशातलाच काहीसा प्रकार. जणू काही अर्नी फोर्ड नावाचा नकल्यास म्हणावा. एखाद्या पळकावर विनोदी प्रहसन करावा. लक्षात ठेवा, आजही परमेश्वर स्वर्गातून पाहत आहे. पण त्यांना वाटले की आम्ही अशा राष्ट्रामध्ये राहत आहोत की अशा गोष्टी त्यांना स्पर्श करूच शकणार नाही. ज्याची पेरणी कराल त्याचीच तुम्ही कापणी कराल. लोकांनो सावध राहा. तुम्ही राष्ट्र असा, मंडळी असा किंवा व्यक्ती असा, तुम्ही जे पेराल त्याचीच कापणी कराल. पहा तो राजा उभा राहून म्हणत असावा, ऐका मुलींनो, चला आपण एखादी धार्मिक कोटी करूया, उपदेशकावर जरा विनोद करूया. जगजगीत फुगे उडत आहेत व तरुण मुली म्हणत असतील गोपी आपणाला हे ऐकावं असे वाटेल. हे शिपाई आजच्या तरुण तरुणी सारखी मौज मजा करीत होते. आधुनिक बाबेल नगरी जणू ही त्यापेक्षा काही कमी नाही. मी अमेरिकन आहे पण दानियलही त्या काळी बॅबिलोनियन होता. पण पाप करण्यासाठी ही काही सबब होऊ शकत नाही. एका मुलीला मी एकदा विचारलं, मुली तू ख्रिस्ती आहेस का? ती म्हणाली, नीट लक्षात ठेवा मी अमेरिकन आहे. मी म्हणतो त्यामध्ये काहीच तथ्य नाही, मुळीच नाही. मी सुद्धा अमेरिकन आहे पण त्याचा ख्रिस्तीत्वाशी काही संबंध नाही, काडी मात्र पण नाही. आपण पाप केले तर त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेलच, याची खात्री बाळगा. या शहरात संदेष्टा होता पण त्याचे ऐकतो कोण? त्याच्यासाठी संदेश होता पण त्याची ते टर उडवित होते. ही आधुनिक अमेरिका तर नाही ना, कोण जाणे. त्यांच्याकडे सुवार्ता आहे, सत्य आहे, पण त्यांची ते टर उडवित आहेत. म्हणून ते म्हणाले, चला आपण जाऊन एखादा भला मोठा सेवक आणूया व त्याच्यावर मनमुरादपणे खूप विनोद जोडूया. देवाच्या लोकांची टर परमेश्वर कधीच उडवून देत नसतो. एक दिवस त्याची किंमत मोजावी लागेलच. म्हणून ते प्रभूची समर्पित पात्रे आणण्यास जातात, त्यांना मंदिरामध्ये आणतात. त्या पात्रामधून यथेच्छ मद्यपान ते करतात. त्या पात्रांमध्ये एखादी नामांकित दारू ओतली की त्यांना विनोद सुचतो. प्याले व पात्रे एकमेकावर आपटून मद्यपान चालू करतात व देवाच्या धर्माची थट्टा मस्करी करू लागतात. आपण काय करीत आहोत याचे त्यांना भान नव्हते. आजचे हे राष्ट्र असेच होते. प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश झुगारणारे पण त्याचे ज्ञान नसलेले, ख्रिस्ताच्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा व पुनर्जन्म याचे संपूर्ण अज्ञान असलेले, ते धार्मिक होते. मद्यपानाचा धांगडदिंगा होता तरीही ते धार्मिकच होते, कारण बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे ते त्यांच्याच देवांची स्तुती करत होते. म्हणजे आपण खूपच धार्मिक असू शकाल तरी चुकीच्या मार्गामध्येच, त्यामध्ये आस्था किंवा तळमळ नाही. मानवाला एक मार्ग अगदी सरळ दिसतो पण मृत्यू हाच त्याचा शेवट असतो. त्यांच्याकडे एक मोठे राष्ट्रीय चर्च होते ज्याची सेवा करावी असा त्यांच्याकडे धर्म पण होता, तरीही देवाच्या पवित्र वस्तूंची ते थट्टा मस्करी करीत होते. आजच्या युगातही हे वैशिष्ट्य आहे की जग देवाच्या पवित्र वस्तूंची थट्टा करीत आहे. जे लोक स्वच्छ सभ्य व नेमस्त जीवन गाळू इच्छितात त्यांना ते जुनाट मतवाद्यात बुरसटलेल्या सनातनी लोकात काढतात किंवा असेच काहीतरी निंदास्पद नाव त्यांना दिले जाते. देवाची दाने जी दिली जात आहेत त्याला ते अशुद्ध आत्म्यांची कर्मे समजत आहेत. जणू काही एखादा ज्योतिषी किंवा नशिबाचे भविष्य पाहणारा किंवा सैतान असे ते मानित आहेत. अरे रे, तुम्ही देवाचा न्याय कसा चुकवाल? हुतात्म्यांचे रक्त त्यांच्या विरुद्ध आरोळी मारित आहे. देव जर राष्ट्रांचा न्याय करणार नसेल, त्यांच्या आधुनिक पापांबद्दल त्यांचा न्याय करणार नसेल, त्याला सदोम व गमोरा उभारावे लागतील व त्यांचा नाश केल्याबद्दल त्यांची क्षमा मागावी लागेल. हे अगदी बरोबर आहे. आपण न्यायाकडे ओढले जात आहोत. आपला धन्य प्रभू जे महान चमत्कार करीत आहे ते आपल्याला सूचना अशी देत आहेत, अशी चिन्हे देत आहेत की न्यायाचा दिवस समीप आला आहे. तिने राष्ट्राला सर्व बाजूंनी छेदले आहे. पूर्व ते पश्चिम व उत्तर ते दक्षिण वगैरे सर्व दिशांनी छेदले आहे. पण हे लोक त्याची थट्टा करीत आहेत, त्यांना हसत आहेत व त्यांना मूर्खात काढीत आहेत व वर्तमानपत्रामध्ये त्याला बेअखली काम म्हणून लिहित आहेत. आधुनिक बाबेल असते याचा विचार करा. ते दारू पीत होते, मद्याचे प्याले एकमेकावर आदळत होते. एकाएकी हा चित्रपटांचा नायक ज्याला नबुकदनेस्सर म्हटले आहे, प्याल्यामधून मद्याचा घोट घेत होता. तो प्याल्यातून मद्याचा घोट घेत होता तेव्हाच त्याचे डोळे बाहेर आल्यासारखे त्याला भासत होते. त्याने किल्ल्याकडे नजर टाकली न टाकली तोच त्याने स्वर्गातून एक मानवी हात आलेला पाहिला. त्या हाताने भिंतीवर एक लेख लिहिण्याचा आरंभ केला वरपासून खालपर्यंत. नीट लक्ष द्या, त्या हाताने भिंतीच्या चुन्यावर काहीतरी लिहिण्याचा आरंभ केला. आधुनिक धांगड दिंग्यावर ताव मारित असतानाच व भिंतीकडले दिवे ताकपूक करू लागले, भिंतीवर झगमग करू लागले. परमेश्वर कोणतीच गोष्ट कधीच कानाकोपऱ्यात करत नसतो. अगदी स्वच्छ प्रकाशाखाली परमेश्वर बोलाचाली करीत आहे. देवाचे निसर्गबाह्य हस्ताक्षर भिंतीच्या चुन्यावर लिहिले गेले अगदी सर्वांच्या समक्ष. हे हस्ताक्षर राजाच्या दृष्टीस प्रथम पडले असावे. हा राजा म्हणजे आधुनिक विनोदी नट, रेडिओ स्टार किंवा टीव्हीवरील हिरोज म्हणावा. त्याच्या हातामधील प्याला, कप किंवा दुसरे काही असेल तो भरून दारू प्यायला सुरुवात करतो न करतो तोच. त्याचे डोळे वटारले गेले व तो वरपासून खालपर्यंत हादरला गेला. मला कल्पना आहे ते कसे असावं. बायबल म्हणते त्याची हाडे सांध्यातून निखळली. पूर्णपणे भेदरून गेला होता. देवाने चिन्हे दाखवायला सुरुवात केली की थरकाफा होणारच अगदी बरोबर आहे. भिंतीवरील अक्षरे दिसताच धांगर दिंग्याच्या गाण्याने तो हादरला. भिंतीवरील हा लेख त्याला दिसताच ओठांची रंगरंगोटी केलेल्या त्याच्या भोवतींची पोरगी, केस अस्ताव्यस्त झालेली भरभर उडत असलेल्या केसांच्या मुली व भोवतालचे झिंगलेले शिपाई म्हणाले असतील आज या पोराला आज काय झाले आहे कोण जाणे. उचक्या देत देत एका तरुणीने राजाच्या भोवती विखा घालून म्हटले चला आपण नाच करूया. एकाएकी बंद पडलं. अरे पापी राष्ट्रा, एक दिवस तुझा संगीताचा हा धांगड धिंगा धिंगाणा बंद पडणार आहे. तू प्रभू सेवकाचे ऐकणार नाहीस तर तुला एक दिवस देवाच्या न्यायरूपी हाताचा तडाखा ऐकावाच लागेल. धांगड धिंगा नाचरंग बंद पडेल. टायटॅनिक जहाजावरील येऊ दे जवळी हे गीत वाजवणाऱ्या वाद्यांप्रमाणेच सर्व बंद होईल. एक दिवस तुझा सूर बदलणार आहे. बंद पडलं. लोकांनी त्या विदूषकाला टीव्हीवरील हिरोला पाहिले. तो उभा होता हे महान आश्चर्य पाहताना त्याचे गुडघे लटपटत होते. असे का, तो म्हणाला सर्व भिंती बंद आहेत, माझे पहारेकरी जागत आहेत अगदी माझ्या पुठ्यातले. पण परमेश्वराला आत येण्यासाठी दरवाज्याची गरज नसते. गौरवामधून खाली येतो. त्याचा हात भिंतीवर लिहित होता. आधुनिक स्थळात असल्याने बायबल म्हणते त्याने आपल्या सर्व द्रष्ट्यांना बोलावले, ज्योतिषांना, सर्व बिशप्सना, वैद्यांना, पोपना, कार्डिनल्सना वगैरे सर्वजण. तो म्हणाला ऐका गृहस्थांनो, मी तुम्हाला उपदेश वगैरे सर्व करण्यासाठी मुभा दिली. या भिंतीवरील लेखाचा अर्थ मला सांगा. परंतु जसे त्या काळी व आता असल्याप्रमाणे या सर्वांना त्यातून काहीच समजले नाही. अन्य भाषांचा अर्थ त्यांना सांगता आला नाही. स्वर्गीय भाषा त्यांना उंगेनात. सर्वजण मुखस्तंभ झाले. त्यांना त्यातलं काहीच कळेना. ते नुसते उभेच राहिले. विदेशियांचे राज्य येण्यासंबंधी हे होते. ते अद्भुततेने आले व तेथेच जाईल. परंतु त्या सर्व बिशप्सना, डॉक्टर्सना, कार्डिनल्सना आणि विद्वान पंडितांना त्या लेखाचा अर्थ सांगता आला नाही. त्यांना त्यातले काहीच कळेना. त्यांनी आपले ग्रंथ धुंडाळले पण त्यात त्यांना काहीच सापडले नाही. आत्मिक गोष्टी आत्म्याने समजतात. स्तंभित झाले आणि त्यांना काय करावे काहीच त्यांना समजेना. शेवटी एक छोटीशी राणी आली. ती धांगडधिंगा नाचांच्या सोहळ्यात नव्हती. काहीतरी चाललंय एवढेच तिला समजलं. वचन आले, राजा भुसकळ्यात पडला आहे, नाचरंग बंद झाला आहे. राणी एखादी मोठी विश्वासी असावी. तिच्याकडे मात्र एक असा होता की त्याला ती विसरलेली नव्हती. ती पार्टीमध्ये धावत आली. आधुनिक विदूषक गर्भगळीत झालेला होता. त्यांचा वाद्यवृंदही. ती म्हणाली, महाराज चिरायू होवोत. राजा मृत पावला आहे हे तिला त्यावेळी माहीत नव्हतं. चिरायू होवो एवढेच. तुम्ही सर्वजण भिंतीवरील या लेखाने त्रस्तग्रस्त झाला असाल. हा पहा पोप, बिशप्स, कार्डिनल्स, ईश्वरी विज्ञान पंडित कुणी कुणी म्हणून हा लेख वाचू शकले नाहीत. हे राजा माझे ऐक. तुझ्या राज्यात एक जण आहे, त्याला सर्व ज्ञान आहे. बंधूनो, आजही भिंतीवरील लेख लिहिले आहेत. असा एक मनुष्य आहे तो जाणणारा आहे. डॉक्टरांच्या घरच्या पायऱ्या चढला असाल. तुम्ही मरणारच हे त्याचं उत्तर. पण एक असा मनुष्य आहे. तुम्ही पापामध्ये चालला असाल. तुमचा आत्मा नरकाच्या भिंतीवरील प्रमाणे काळाकुट्ट झाला असेल. आपण आत्महत्याच्या प्रयत्नात असाल, निराश असाल. पण एक व्यक्ती अशी आहे आणि त्याचे नाव येशू. तो सर्वज्ञानी आहे. तो आपल्या राज्यामध्ये आहे. आपण त्याच्या राज्याचे पुत्र आहोत. असा मनुष्य आहे. तो सर्वज्ञानी आहे. हजारो वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आढळला. त्याला उत्तम आत्मा होता. स्वप्नांचा अर्थ तो सांगू शकला. त्याला दृष्टांत झाले. सर्व जणांचे जे काही होते ते सर्व बरोबर होते. म्हणून अस्वस्थ होऊ नका. एका क्षणात मी त्याला येथे आणतो. एक दिवस तुम्ही त्याला हाक माराल. तुमच्या घरात त्याच्यासाठी जागा नसेल. आपण फार कामात असाल. टीव्ही पाहणे, पत्ते खेळणे, बिअर पान, धांगडधिंगा नाचत असाल. एक वेळ अशी येईल की तुम्ही त्याला हाक माराल. अगदी जरूर माराल. दानियेलाला आणलं गेलं. तो नीतिमत्वाचा उपदेशक होता. देवाचा माणूस असा तो होता. देवाचा माणूस अशा स्थळी कसा असू शकेल. पण तो विरोधी भूमिकेत आणला गेला. परंतु राजाने मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केले. याच कारणास्तव तो गर्भगळीत अशा स्थितीमध्ये होता. आणि दानियेलाला आणण्यात आलं. तो म्हणाला व पंडित यांनी काय अर्थ सांगितला तुम्हाला, त्यांच्याकडे अर्थ सांगण्यासाठी काहीच नव्हतं. मग काय घडले? दानियल म्हणाला बलशेसरा हे तुला सर्व माहीत आहे, तुझ्यापासून काही लपलेले नाही. अमेरिकन राष्ट्रा माझी वाणी ऐक, या गोष्टींविषयी तू अज्ञानी नाहीस. आपणासारखेच पूर्वीच्या राष्ट्राने पाप केले, आपण तागडीत तोलले जात आहोत व उणे पडलेले आहोत. फ्रान्सचं काय झालं? जर्मनीचं काय झालं? बाटली व रंगेलपणाच्या नादी लागलेल्या इतर राष्ट्रांचे काय झाले? त्यांचे सर्व काही असेच घडते. आपण देवाचा न्याय चुकवू शकत नाही, न्यायी आहे. दानियेल म्हणाला तुझ्या बापापासून देवाने केवढे मोठे राष्ट्र बनवले, पण तू मात्र हे विसरलास. तू करीत आहेस तेच त्याने केले व त्याला देवाने वन्य पशुमध्ये काढले. तू जाणतोस तरीही तू मंदिरातील पवित्र पात्रे घेऊन त्याची थट्ट करीत आहेस. पहा देव काय म्हणाला, भिंतीवर लेख लिहिला आहे, तुझ्या राज्याचे दिवस भरले आहेत. हे वेड्या, तुझेही दिवस भरले आहेत. तुझे राज्य हिसकावून दुसऱ्या राष्ट्रांच्या हातात दिले जात आहे. व रानटी राष्ट्र आहे, फार वाईट लोक आहेत. पापा करवीच पापाविरुद्ध लढा उभारतो. आजही हेच आहे. त्या समय तो भिंतीवरील लेख उभा राहून त्यावर काय लिहिले आहे हे न्याहाळीत होता. त्याला समजले पण नाही की द्वारपालांना ठार मारण्यात आले होते, रस्त्यावर आले होते, राजवाड्याच्या रक्षकांची कत्तल करीत होते, ते पायऱ्यावर उतरले होते. स्त्रिया आपल्या बाळांना सोडून दूर उभ्या होत्या, नवऱ्यापासून दूर आणि नवरे पत्नीपासून दूर, एकंदर सर्वच दारूने झिंगलेले. आधुनिक संगीत ऐकण्यामध्ये दंग झाले होते. शिपाई पायऱ्यांवर आले, लवकरच राजाचा शिरच्छेद होणार होता. दारुड्या लोकांची हीच गत होती. नास्तिक व सैतानी व सैतानाने भरलेल्या राष्ट्रांकडून नग्न करणार होते. तरुण तरुणी रस्त्यावर मौज करीत होती, त्यांच्या तंगड्या धरून त्यांची डोकी भिंतीवर आपटली जात होती. त्यांच्याशी संभोग केल्यानंतरही त्या शिपायांकडून त्या स्त्रियांची सर्रास कत्तल होत होती. त्या सर्वांना तागडीत घातले, पण सर्वजण उणे पडले. आजही सर्व काही आधुनिक वातावरण आहे. रोग निवारण सभांची होणारी थट्टा मस्करी, जिवंत देवाच्या मंडळीची थट्टा, बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे सर्व काही होत आहे. शिष्ट त्यांना सुभक्तीचे स्वरूप आहे, पण तिचे सामर्थ्य मात्र नाकारले जात आहे. आजही आपण अगदी सुरक्षित आहोत असे आपल्याला वाटत आहे, पण एकाएकी रशिया मात्र विज्ञानामध्ये आपल्यापेक्षा 5 वर्षांनी पुढे आहे. खूपच रंगील मेजवान्या झोडीत आहोत. आपण पापात खूपच वाटचाल केलेली आहे. चर्च झोपलेले आहे आणि प्रार्थनेची त्यांना पर्वा नाही. त्यांना त्याचे काहीच देणे घेणे नाही. जिवंत देवाच्या खऱ्या आत्म्याविरुद्ध मंडळ्या आज आवाज उठवित आहेत. त्यांना तो आत्मा मिळणारच नाही. छान छोकीने त्या पंथ उभारित आहेत. प्रार्थनेसाठी त्यांना फुरसत नाही. टीव्ही व सिनेमाच्या मागे ते जात आहेत, उपस्थता भटकत आहेत, दारूच्या मैफिलीत जात आहेत, असे सर्व काही ते करीत आहेत. हे अगदी खरं आहे. हे आपल्याला जरा जुनाटच भासेल, परंतु राष्ट्राला मात्र याचीच आज गरज आहे. जणू रबरी मोजे घालून सुवार्तेला वाटेल तसे हाताळले जात आहे. सुवार्तेला खुल्या हाताने हाताळण्याची व तेही पवित्र आत्म्याने होण्याची गरज आज आहे. अगदी असेच असावे. काही दिवसापूर्वी बिली ग्रॅहम पण एका संदेशात म्हणाला, हे राष्ट्र रशियाचे अवकाशयान त्यांना वाटेल त्या समय होऊ शकेल. आपण कुठे आहोत असाही एक दिवस येईल की आपण एल्विस प्रेस्लीच्या वी लव सुसी या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका विकत घेऊ. चर्चला जाण्याऐवजी आपण घरी बसून त्या ऐकत राहू. तुम्ही तागडीमध्ये तोलले जात आहात व उणे पडलेले आहात. ते काय घडत आहे? भिंतीवरील हस्ताक्षर तुमच्यासाठी तयार आहे. पृथ्वीपासून 500 मैलावर रशिया उपग्रह सोडित आहे आणि आपल्याला मात्र या बाबतीत काहीच करता येत नाही. अवघ्या 30 मिनिटांमध्ये आणखी 6 उपग्रह खुद्द अमेरिकेवर सोडले जातील. ते धमकी देतील व म्हणतील, शरण या नाहीतर काही क्षणातच भस्माचे ढीग व्हा. हो, ते हे करू शकतात. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही. रक्तहीन, हृदयहीन व नास्तिक अशा साम्यवादींच्या हातामध्ये हे आहे. पाप प्रकाशामध्ये येण्यासाठी परमेश्वर नेमके हेच करीत असतो. अर्थात हे असंच आहे. बायबल वाचा तर दिसून येईल की प्रकटीकरणाच्या ग्रंथाप्रमाणे रशियाला हे करावंच लागेल. भविष्यवाणी विद्वान यांचे यावर दुमत असू शकेल, पण जरा थांबा, हे सर्व घडेपर्यंत थांबा. याच उद्देशासाठी रशियाला ठेवले गेले आहे, कारण बायबल तसे म्हणते. हे पहा, रशियन राष्ट्र ज्यांच्याकडे उपग्रह आहेत, असा एक उपग्रह आपण पण सोडण्याचा प्रयत्न केला. आपल्याला वाटलं आपण रशियाप्रमाणे करू शकू. हा उपग्रह 3 फुटावर उडाला न उडाला तोच तो फुसका बार ठरला. कारण काय? धांगड धिंगा वजा नाच व पाप खूपच भोकळले आहे. आपण तागडीमध्ये घातले गेले आहोत व खूपच उणे पडत आहोत. हे परमेश्वरा दया कर. मग आपण आता करावं तरी काय? हे उपग्रह व तबकड्या पाठवल्या जातच राहिल्या तर घडणार तरी काय? ते म्हणतील, शरण या किंवा 5 मिनिटात धुळीचे ढीक बना. आपले सरकार जीव वाचवण्यासाठी शरणांगती पत्करतीलच. याशिवाय दुसरे करणार तरी काय? अमेरिकन नागरिकांनो, तुमच्यापैकी काही जणांना काय भोगावे लागेल? आपण येथील सर्वजण, येथीलच नव्हे, माझे म्हणणे राष्ट्रीय दृष्टिकोनातून आहे. अहो चला तरुणींनो, गुलाबाच्या कळीप्रमाणे ओठाला रंग लावून फिरणाऱ्या मुलींनो, रस्त्यावर उभे राहून सुवार्ता सांगणाऱ्या उपदेशकाकडे पाहून तुम्ही कुत्सितपणे हसाल. हे तरुण तरुणींनो, तुमच्याकडे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी अशी नाहीच का? वडिलांनो, तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन रात्रभर टीव्ही समोर बसता व तुमची मुले भट्टीमध्ये वावरत आहेत. मुली कुठेतरी कॅन्टीनमध्ये रॉक अँड रोलच्या धांगडधिंगा नाचामध्ये मग्न आहेत. आपले काय होणार? तुम्ही मात्र टीव्हीला खेळलेले आहात व सुवार्तेची थट्टा करीत आहात. चर्चच्या सभासदांनो, आपले काय होणार? हो, तुमच्यातून काय निष्पन्न होणार? तुमचे नाव शहरातील सर्वात मोठ्या चर्चच्या नोंदणी पुस्तकामध्ये असू शकेल, परंतु जोवर तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताच्या सुरक्षिततेमध्ये नसाल, इतर नाश पावणाऱ्यांबरोबर तुमचाही नाश होईल. तुमच्यासाठी काहीच आशा नाही. काय होणार तरी काय? उपग्रह तर अगदी तयार आहे. राष्ट्र खात्रीने शरणागती घेणार का? हो, ही एकच सभ्य गोष्ट अशी आहे की ती सरकार करू शकेल. सैनिकांनी भरगच्च भरलेली जहाजे एका मागून एक येतील. विमानांचा तांडा आपल्या भूमीवर आपल्या जागेवर उतरेल. भर रस्त्यावर स्त्रियांची अब्रू घेतली जाईल. मग आपण काय करावे? हे शत्रूचे आहे. तुम्हाला लात मारून घराबाहेर काढतील व सर्वांना ते हस्तगत करतील. सर्व तरुणांनो, तरुणींनो व सर्वजनांनो, त्यावेळी आपले कसं होणार? पापाची किंमत मोजावी लागणारच. मग ते कोणते राष्ट्र का असेना, कोणी का असेना, ही किंमत व्यक्तिशः किंवा राष्ट्राला मोजावी लागणारच, किंमत भरावी लागणारच. कांटी नास्तिक कल्लेवाले जबडा असणारे साम्यवादी सैनिक तुमच्या बायकांना व मुलींना खेचून त्यांची आबरू घेतली. तुम्हाला नुसते उभे राहून बघण्यापलीकडे काहीच करता येणार नाही. असं घडण्याचं कारण काय? कारण तुम्ही टीव्हीवरचे कार्यक्रम नाच रंग व पाप अशा फंटस गोष्टी पाहत राहिलात व केल्यात. आणि एखादा थंड वृत्तीचा उपदेशक निसर्ग बाह्य गोष्टींचा अर्थ सांगू शकत नाही. हस्तलेख भिंतीवर आहे हेच खरं आहे. आपण तोलले गेलेले आहोत व उणे पडलो आहोत. हे कधी घडू शकणार? भल्या पहाटेच्या समयापूर्वीच. त्याला आळा घालणार तरी कोण? प्रयत्न करून पहा. बायबल प्रमाणे हे सर्व घडणारच. परंतु लक्षात ठेवा, जिवंत देवाच्या मंडळीला याचा स्पर्शही होणार नाही, कारण ती अगोदरच निघून गेलेली असणार. मित्रा ऐक, आपल्या भिंतीवरील हस्ताक्षरा आपण पाहत आहोत. हे सर्व घडण्याचा काळ अगदी समीप आला आहे. याला प्रतिबंध मात्र कोणीच घालू शकणार नाही. हे घडणारच. अमेरिकेला सुवार्ता सांगितलेली आहे. निसर्ग बाह्य असे सर्व घडले आहे. परंतु हे राष्ट्र सतत त्याच्या वर जाऊन ऐकून न ऐकल्यासारखे करीत आहे. एखाद्या देशात जा, संजीवन सभा भरवा व दर आठवड्याला 40 याप्रमाणे आत्मे जिंका. 6 आठवड्यांनी परत जा व तुम्हाला फक्त 4 जण सुद्धा आढळणार नाहीत. जुने डबके सुकून गेले आहे. देवाने निवडलेले असे पुष्कळ आहेत. शेवटचा आत्मा आत आला की दरवाजा बंद होईल व सर्व काही तिथेच संपणार. देवाच्या दयेला ठोकर मारल्याने न्यायाशिवाय काहीच राहणार नाही. रस्त्याच्या शेवटास आलेले आहोत. अशा गोष्टी घडल्या आहेत. त्याची थट्टा व मस्करी केली जात आहे. शेवटी देव आपल्या सर्व सामर्थ्यानिशी आला आहे व आपल्या प्रिय पुत्रामध्ये आला आहे. आपल्या मंडळीत कार्य करण्यासाठी आला आहे. ते म्हणत आहेत हा अध्यात्मवाद आहे किंवा सैतानाचं काम आहे. अशा प्रसंगी न्यायाशिवाय दुसरं काय उरणार? भिंतीवरील हस्तलेख हा समय जर इतका समीप आला आहे व कोणी शिक्षक जाणतो की छळाचा समय होण्या अगोदरच किंवा येण्या अगोदरच ख्रिस्ताची मंडळी वर घेतली जाणार आहे. हे इतकं समीप आहे. पहाट होण्यापूर्वी जर हे घडले जाणार तर मग वर घेतले जाण्याचे काय? हे त्याच्यापेक्षाही समीप आहे. प्रभूचे नाव धन्यवादित हो. प्रभूचे येणं उंबरठ्याशी आलेलं आहे. हस्तलेख लिहिला गेला आहे व तो बायबल मध्ये लिहिलेला आहे. ते पाहण्यासाठी आपण जिवंत आहोत. माझ्या वाणीने ओढले जाऊन याच क्षणी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणार का? पश्चाताप करा व बाप्तिस्मा घ्या, असेच पेत्र म्हणाला. प्रत्येक जणांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात बाप्तिस्मा घ्या. पापांची क्षमा होण्याकरता बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेलच. कारण हे वचन तुमच्यासाठी, तुमच्या मुलाबाळांसाठी व जे दूर आहेत त्यांच्यासाठी आहे. आकाशाखाली दुसरे नाव मनुष्यामध्ये नाही की ज्यामुळे आपले तारण व्हावे. जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताचे नाही, मग तुम्ही मेथॉडिस्ट असा, बॅप्टिस्ट असा, पेंटिकॉस्टल असा, नासोरी असा, कॅथलिक असा, तुम्ही ख्रिस्ताचे होईपर्यंत नाश पावाल. तुमच्यामध्ये येतो यालाच पवित्र आत्म्याने नवीन जन्म म्हणतात. आपण प्रार्थना करीत आहोत तोवर त्याचा स्वीकार करा. लवलेली ठेवा. ही महान गोष्ट घडणारच हे आपणापैकी किती जणांना ठाऊक आहे? आपण कदाचित आपल्या पत्नी बरोबर विश्रांती घेत असाल. सकाळी ती गायब झालेली असेल. माता पित्रांनो, तुम्ही आपल्या बाळकांचे चुंबन घेऊन त्यांना झोपवाल. पण सकाळी उठून पहाल तो बिछाना रिकामा असा दिसेल. हे पाहण्यासाठी आपण रस्त्यावर धावाल की मिसेस जोन्सला काय झालं, पण ती पण गायब झालेली असणार. वर घेतले जाणे जवळ आलेले आहे. बायबल मध्ये हे स्पष्ट लिहिलेले आहे. या सभेत तुम्हाला संधी आहे. बुद्धिमान पुरुषांनो, बुद्धिमान स्त्रियांनो, या आतेकडे आपण कान का देत नाही? प्रभू माझ्या देवा, मला सार्वकालिक जीवनाने भर. तुमचा आत्मा केवळ बुद्धिवादी आहे किंवा बुद्धीवरच अवलंबून राहील तर तुम्हीही पृथ्वीवरच राहणार. पण देवाचा आत्मा जो भरून येतो तो तुमच्या अंतःकरणात येतो व आपल्या आत तो तुम्हाला पवित्र आत्मा देतो. क्षणाचा समय आला की पवित्र आत्मा त्याच्या कर्त्याकडे जातो व तुम्हीही त्याच्यासह जाता. तुम्ही किती का धार्मिक असाना तुमचा आत्मा जाणारच नाही जो त्याला नेणारा कोणी नाही. आपली मस्तके लवलेली असतानाच तुमच्यापैकी किती जण आहेत की या संदेशाद्वारे ख्रिस्तासाठी हात वर करतील व म्हणतील देवा मला तुझ्या आत्म्याने भर, जर तू येशील तर मला तुझ्यासह जावयाचं आहे. आपण हात वर कराल का? सर्व चर्च मध्ये तुम्हाला देव आशीर्वाद देवो. 200 वर हात वर केलेले आहेत. माझ्या पापी मित्रा, तू ख्रिस्ताचा स्वीकार आजवर केला नसशील तर हात वर करून म्हणशील का, हे येशू माझ्यावर दया कर. देव तुला आशीर्वाद देव. बाई, आणखी कोणी आहे का? प्रभू माझी फक्त आठवण कर. त्या तिकडल्या इस्मा, प्रभू तुला आशीर्वाद देवो. हा पहा दुसरा, प्रभू तुला आशीर्वाद देऊन तुझ्याजवळ येवो. माझी आठवण कर. माझे नेत्र आत्ताच उघडलेले आहेत. मला आता कळून चुकलं आहे की मी आतापर्यंत ख्रिस्ती असल्याचा दावा करीत होतो पण नवीन जन्म पावलेला ख्रिस्ती म्हणजे काय हे मी कधीच जाणत नव्हतो. मला कधीच पवित्र आत्मा मिळालेला नाही. यास्तव नव्याने जन्म पावल्याशिवाय कोणीही मनुष्य स्वर्गराज्यात प्रवेश करू शकणार नाही किंवा ते राज्य पाहूही शकणार नाही. हात वर कराल का? तू म्हणाल की हे पवित्र आत्म्या माझ्यावर दया कर. तू जेव्हा मंडळीला घेऊन जाण्यासाठी येशील त्यावेळेस मलाही घेऊन जा. बाई, तुला देव आशीर्वाद देव. आणखी कोणी आहे का? हे माझ्या देवा माझी आठवण ठेव. महाराज, बाई तुला देव आशीर्वाद देव. देवा माझी आठवण ठेव. देव तुला आशीर्वाद देव. तरुण मुला, त्या पलीकडील बाई देव तुला आशीर्वाद देव. ती पहा मागे बसलेली बाई, ती दुसरी बाई, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मी भिंतीवरील हस्ताक्षर पाहत आहे. मी हुशार आहे तर मग बायबल काय म्हणते ते पहा. आज रात्रीच पहा. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. आपण आता अंत समयात आहोत. आता अन्य कसलीच मदत होत नाही, होऊ शकत नाही. जगाला उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आज पापी जनांच्या हातामध्ये आहेत. आणखी काही जण असतील ख्रिस्ताकडे येण्यासाठी नेमलेल्यांपैकी. कदाचित तुम्ही शेवटचे असाल. शेवटचा इसम आत आला की न्यायाचा तडाखा बसेल. एखाद्याची उणीव असेल आणि कदाचित ते तुम्ही पण असू शकाल. आम्ही थांबत असता आपण येशूचा स्वीकार आज करणार का? 20-30 हात वर झालेले दिसतात. आव्हान देऊन येणाऱ्यांसाठी व्यासपीठावर आता जागा राहिलेली नाही. लोकांना पुढे आणण्यासाठी जागा नाही कारण आमच्याकडे मुळीच जागा शिल्लक नाही. पण मी तुम्हाला नक्की एक गोष्ट विचारणारच. जिथे आपण असाल, बसला असाल, तेथून आस्थेने गंभीर सूचनेची दखल घ्या. आस्थेने गंभीर सूचनेची दखल घ्या आणि प्रभूला विचारा. प्रभू, मज पाप्यावर दया कर. कृपेच्या आच्छादनातून पार जाण्यापूर्वी प्रभू मला तू स्वीकार. कृपेचा दिवस माझ्या पापांमुळे दूर केला जाईल. त्यापूर्वी प्रभू माझ्यावर दया कर. आणि प्रभू ती करीलच. माझ्या बरोबर अशी प्रार्थना करा. धन्य प्रभू, आम्ही आज भयंकर स्थितीमध्ये उभे आहोत. आम्ही तुझे वचन वाचत आहोत पण कोणत्याही क्षणी रेडिओचे झंकार पडतील आणि रॉक अँड रोल वाद्य येऊ दे जवळी तुझवळी या सुरावर वादन करतील. पण तेव्हा फार उशीर झालेला असेल. न्याय समय येऊन ठेपला आहे. तबकड्या आमच्यावर रोखले आहेत. मैलोमैल विध्वंस होत आहे. अणुशक्ती तणांच्या हिशोबाने पृथ्वीवर संहार करीत आहे. सर्व जग भेटले जाणार आहे आणि ही सर्व नाशाची साधने आज पापी मानवांच्या हातामध्ये आहेत आणि बायबल म्हणते की हे असेच घडणारच आणि आम्ही भिंतीवरील हस्तलेख डोळ्यांनी पाहत आहोत. हे प्रभुदेवा, या लोकांप्रत असा संदेश पोहोचवण्यासाठी मी किती कमी पडतो. लोकांना वाटते मी किती नगण्य आहे. उभं राहून असा संदेश हाताळण्यासाठी प्रयत्न करणे यामध्ये मी उणा पडत आहे. पण हे प्रभू, माझ्यामधील हे करणे किती दुरापास्त आहे याबद्दल मला क्षमा करशील का. पण हे प्रभू, मी मनापासून तुला विनवतो की हा संदेश तुला वाटते तितका त्यांच्या खोल गळी तूच उतरीव. पा, मला ती घटता जवळ येत असल्याची जाणीव होत आहे. हे देवा, दया कर, प्रत्येकाचे तारण कर, त्यांना पवित्र आत्म्याने भर, त्यांना तुझी मुले कर व तुझ्या चांगुलपणाचे त्यांच्या भोवती कवच घाल आणि त्यांना प्रभू येशूकडून सुरक्षितता दे. कारण आमचे राष्ट्र सुरक्षित नाही. आम्हाला वाटते आम्ही सुरक्षित आहे किंवा आहोत, पण बाबेलच्या राजाला पण तसेच वाटत होते. पण एक दुष्ट राष्ट्र सतत कार्यरत होते. हे दुष्ट राष्ट्र कार्य करीत होते. नंतर आम्हाला कळले की ते आमच्याही पुढे गेलेले आहे आणि आम्ही आता त्यांच्या दयेवर अवलंबून आहोत. प्रभू, तुझी मंडळी तुझ्या दयेवर अवलंबून आहे. ते नष्ट करतील पण तू मात्र तुझी मंडळी घेणार आहेस. हे प्रभू, आम्हाला तुझ्या छत्राखाली आज रात्री घे आणि येशूस्तव आम्हाला आशीर्वाद दे. आम्ही त्याच्याच नावाने मागतो, प्रार्थना करतो. आमेन.
Just softly a minute. Be reverent. Softly and tenderly Jesus is calling. Calling for you and for me. While we're singing now, take inventory. On the portal he's waiting and watching. Watching for you and for me. Come home. Where? Come up. Come up higher, ye who are weary, come home. Earnestly, tenderly, Jesus is calling.
हे आताच घडले तर किती आश्चर्यपूर्ण असा समय असेल ना. काही हरकत नाही, प्रभू केव्हाही तयार आहे. आमेन. मी त्याला ओळखतो, यात केवढा आनंद आहे मला. हे कृशी शरीर, लटपटणारे शरीर क्षणार्धात बदलून जाईल. आपणी लवते न लवते तोच बदलेल. केवढा आनंद हा. मी पुन्हा तारुण्य मिळवेन व सदा सर्वदा जगेन. वृद्ध ते कायमचे तरुण होतील. निमिषार्धात बदलले जातील. प्रभूच्या प्रमाणे अमरत्व पावतील. तारे व सूर्य त्यांच्या पुढे फिके पडतील. आहा, काही संधी प्रभूला घालून देऊ नका. त्या दिवशी
शाबास असे त्याने म्हणावे हे तुम्हाला किती आवडेल नाही का? तुमच्या हृदयातून प्रिय येशू तारकाला घालून देऊ नका, घालू नका. हीच रात्र आज ठरू द्या. हृदयापासून प्रभूवर किती जण प्रेम करीत आहात तो आलाच तर तुम्ही तयार आहात. किती कृतज्ञता. आपण आतून धुवून स्वच्छ निघालो आहोत असं आपल्याला वाटत नाही का? सुवार्ता, आपण वचनरूपी पाण्याने धुतले गेलो आहोत. तुमच्याजवळ बसलेल्यांशी हस्तांदोलन करून म्हणा, देव तुला आशीर्वाद देवो. मला अगदी बरं वाटत आहे. हे यात्रिका, देव तुला आशीर्वाद देवो. भावा, बहिणी, देव तुला आशीर्वाद देवो. आपण रस्त्यावरील यात्रिका आहोत. आम्ही जुन्या हम रस्त्यावरून चालत आहोत. जाता जाता आम्ही सांगत आहोत, मला प्राचीन समय ख्रिस्ती होण्यास आनंद आहे. प्रभू, मला जे ज्ञान आहे त्यापेक्षा जास्तच. आपण या आदरयुक्त क्षणाचा स्वाद घेत आहात. मला वाटते एक लहानशी प्रार्थना करण्यासाठी फार उशीर झालेला दिसतो. चला आपण, मला वाटते पवित्र आत्मा फार संतुष्ट आहे. एवढा मोठा जमाव ख्रिस्ताकडे येत आहे. त्वरा करा व चर्च शोधून काढा. बाप्तिस्मा घ्या व त्या चर्च मध्ये जा. सदात्म्याने भरलेल्या अशा चर्च मध्ये जा आणि मनसक्तपणे त्यामध्ये राहा. आपण काय कार्य करणार याविषयी येशूने वचन दिले. तो म्हणाला, जी कार्य मी करतो ती तुम्हीही कराल. म्हणूनच आज तो येथे हजर आहे. मित्रांनो, मला जराही शंका नाही की प्रभू येशू आज येथे आहे. येथे एक पुरुष आहे, जो मनुष्य गालिलामधून चालला तोच हा मनुष्य आहे. ज्याने तुम्हाला स्वतःच्या रक्ताने खंडून घेतले तोच हा मनुष्य येथे आहे. ज्याने त्याला बसलेल्या फटक्यांनी आरोग्य दिले तोच. त्याने जे काही केले ते पुन्हा करण्यासाठी तो येथे आला आहे, कारण तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. चला आपण शांतपणे प्रार्थना करूया. पवित्र आत्म्याच्या मनाचा सुगावा घेण्याचा मी प्रयत्न करीत आहे तोवर प्रार्थनेमध्ये राहा. किती रम्य संगीत आहे. यातना भोगत असलेल्यांना ते ऐकायला किती आवडेल. ज्या खुर्चीवर तुम्ही आज बसला आहात त्या खुर्चीत काही लोक बसून गेलेही असतील. त्यांनी सुवार्ता ऐकली व तसेच निघून गेले ते आज यातना भोगीत असावेत. ज्या खुर्चीवर तुम्ही बसला आहात त्याच खुर्चीवर बसणे त्यांना किती आवडेल. आता खूप खूप खूपच दूर गेले आहेत. प्रभू, तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस. तूच आमच्या धन्य प्रभू येशूला या पृथ्वीवर पाठवलंस आणि त्याच्यामध्येच आत्म्याचे परिपूर्णत्व वसत होते. त्याच्या मुखातून तू बोललेला आहेस, मी द्राक्षवेल आहे व तुम्ही फांद्या आहात. द्राक्षवेल स्वतःहून फळ देत नाही पण फांद्यांना फळे येतात. हे प्रभू, आज तू आमच्यामध्ये प्रकट हो. तुझ्याकडून आलेला संदेश जो दिला गेला तो लोकांना समजावा. अंत समय जवळ आलेला आहे म्हणून तयार राहा अशी तू सूचना देत आहेस. प्रभू, येथे काही जण आजारी असतील त्यांना असं प्रोत्साहन दे म्हणजे ते बरे होतील. आम्ही हे देवाच्या गौरवासाठी मागत आहोत. हे प्रभू, जिवंत देवाची मंडळी म्हणून आम्ही तुला शरण जात आहोत. येथे प्रत्येक हात वर केला गेला आहे असं मी समजतो. आणि आज रात्री हे प्रभू मी तुझ्याकडे मागणार आहे की काहीतरी विशेष असं तू आज कर. या लोकांमध्ये पवित्र आत्म्याची हालचाल विश्वासाने अशा रीतीने व्हावी की या लोकांनी शरणांगती पत्करावी असे होऊ दे. प्रभू, मी स्वतः तुला शरण जावे. तू आपल्या दानांद्वारे कार्य करावे. तू आमच्यामध्ये आहेस हे त्यांनी सिद्ध करावे. यासाठी की आमच्यामध्ये अपरिचित लोक असावेत. येशूच्या नावाने मागतो, आमेन. प्रभू न्यायापूर्वी नेहमीच दया दाखवित असतो. बालकांनी येथेच राहून प्रार्थना करावी असे मी म्हणतो. प्रार्थना करूया. मी संदेश देत आहे, तुम्ही येथे पुढे असाल किंवा इथे कुठेतरी असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अशी प्रार्थना करा. बायबल म्हणते की तो आपला प्रमुख याचक आहे व त्याला आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती असू शकते. जर तो काल प्रमुख याचक होता तर तो आजही तसाच प्रमुख याचक आहे. जर तो आजही सारखाच आहे तर त्याने जी कार्य काल केली ती आजही तो करू शकतो. खरं ना? जर आता त्याला सहानुभूती आहे तर तुमच्या अशक्तपणाच्या भावनेने तुम्ही त्याला स्पर्श करा, त्याला तुमच्याशी बोलू द्या. पहा, प्रभू येशू सुद्धा अशाच एका गर्दीमध्ये उभा होता. एक दिवस पेत्र नावाचा एक इसम त्याच्याकडे आला, त्याचे नाव शिमोन होते. येशू त्याला म्हणाला, तुझे नाव शिमोन आहे, तू योहानाचा पुत्र आहेस, पण यापुढे तुला पेत्र म्हणतील. पुढे पेत्र कोण झाला? येशूचा आवडता प्रेषित. फिलिपाला नाथनेल सापडला, तेवढ्यात येशू आला. तो म्हणाला, त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, हा पहा खरा इस्रायल, याच्यामध्ये कपट नाही. दुसऱ्या शब्दात म्हणावे, खरा ख्रिस्ती, प्रामाणिक माणूस. तो म्हणाला, गुरुजी आपण मला कसं ओळखलं? येशू म्हणाला, फिलिपाने तुला हाक मारण्याच्या अगोदरच तू झाडाखाली बसला होतास तेव्हा मी तुला पाहिलं. रक्तस्रावाने त्रस्त झालेल्या एका बाई तू पुढे ये. त्याने प्रेक्षकांकडे पाहिले, त्यांना वाटलं प्रभूची कार्य सैतानाची होती व ते आपल्या अंतःकरणात म्हणाले, हा बेलजबूब आहे. येशूने त्यांचे विचार जाणले, खरं की नाही? तो म्हणाला, मला पित्याने दाखवल्याशिवाय मला काहीच करता येत नाही आणि जी कार्य मी करतो ती तुम्हीही कराल. तो जर आपल्या मंडळीत कार्य करीत आहे तर तो तसा असलाच पाहिजे, कारण हा त्याचा शब्द आहे. मी तुम्हाला विचारू का, प्रेक्षकांपैकी निदान 2-3 माणसे तरी असतील प्रभूच्या गोंड्याला शिवण्यात का विश्वास असेल तर प्रभू करो व तसे होवो. प्रभू जसा पृथ्वीवर होता व तेव्हा त्याने जसे केले नेमके तेच करण्यासाठी तो आपल्या आत्म्याने येथे परत येईल. तुमचे रोग बरे करणारा असे त्याचा स्वीकार करण्यासाठी आपण उत्सुक आहात का? तुम्ही हे कराल तर मग आमेन म्हणा. तुम्ही कराल तर प्रभूने मुभा द्यावी अशी माझी प्रार्थना आहे. आपला आजार बरा व्हावा अशी इच्छा असणारे किती जण येथे आहेत त्यांनी हात वर करावा. आहात सर्वत्रच आहेत, असे आजारी सर्वत्रच आहेत. ज्याच्यावर माझी नजर घेळली आहे असा मी न ओळखणारा कोणी आहे का? मला वाटतं ती रोजेला बसली आहे. ती लहान मुलगी मद्यपान करणारी आहे. कुठेतरी सभेमध्ये ती कुठेतरी आहे असे मला समजले. डॉक्टरांनी तिला सोडून दिले आहे. मी तिला बोलावले तेव्हा तिला मी कधीच पाहिलेले नाही किंवा ती मला ओळखतही नाही. प्रभूने तिचे जीवन व स्थिती दाखवली आहे व तिला त्याने सांगितले की ती बरी होणार आहे. आज ती येथे आहे देवाच्या कृपेचे पारितोषिकच. दारुडी, अनेक डॉक्टरांनी तिची आशा सोडून दिलेली आहे. अगदी अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेने सुद्धा मी तिला ओळखतो, परंतु हा पहा एक बंधू मस्कडे पाहत आहे. करड्या रंगाचा सूट घालून बसला आहे. मला खात्री आहे हाच आमच्यासाठी फुले आमच्या घरी आणतो. हे खरे असावे पण मला त्याचे नाव आठवत नाही. फार पूर्वी तो माझ्या घरी ब्रदर बौल्स शुल्स यांच्या बरोबर आला होता. बाहेर बसलेला ब्रदर फ्रेड सॉथमन असावा, मी त्याला पाहिले असावे अगदी काही क्षणापूर्वीच याच इमारतीत, पण कुठे ते नेमके आठवत नाही. पण तो कुठे का असे ना, कुठेतरी इथेच आहे. मला आणखी कोणाला ओळखता येत नाही किंवा मी आणखी कोणाला ओळखत नाही, पण परमेश्वर तुम्हा सर्वांना ओळखतो. फक्त तुम्ही प्रार्थना करा व प्रभूला सांगा की त्याने तुमच्या विश्वासाची कसोटी पाहावी. आसपास कोणी आहे का कोण जाणे, काही क्षण गंभीर व्हा. आता फक्त विश्वास ठेवा. ठेवाल तर जितके गांभीर्याने बसता येईल तितके शांत बसा. विचार करा, हे ख्रिस्ताचं वचन आहे. थोडा वेळ जग मला पाहणार नाही पण तुम्ही मात्र मला पाहाल, कारण मीच दुसरा नव्हे. मी हे वैयक्तिक सर्वनाम आहे. मी तुमच्या बरोबर असेन अगदी जगाच्या शेवटापर्यंत जे काही मी करतो ते तुम्हीही कराल. येशू ख्रिस्त काल आज व सर्व काल सारखाच आहे. हे खरं आहे का? ते खरं असलंच पाहिजे. मी खरोखर प्रभूचा ऋणी आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही आपल्या माना उंच करा. पहा, त्या कोपऱ्यात एक बाई बसलेली आहे. ती कृष्णवर्णी आहे. बाई, मी तुला ओळखत नाही पण परमेश्वर मात्र ओळखतो. पहा, या बाईवर हा प्रकाश दिसत आहे. तुझी काय व्यथा आहे हे मला जर प्रभूने दाखवले. तू कशासाठी प्रार्थना करत आहेस? प्रभू येशू तुला सहाय्य करीत आहे असा तू विश्वास धरशील का? तू फारच त्रासामध्ये असावीस किंवा तुला काहीतरी इच्छा आहे. हा, काहीतरी आहेच. मित्रांनो, तुम्हाला वाटते मी पाहत नाही. हो, नाही पाहत. तुम्हाला सुद्धा न दिसण्याची शक्यता आहे. मी त्याच्याकडे रोखून पाहत आहे. बघा, तुम्ही म्हणाल ब्रदर ब्रॅनम तुम्ही ज्ञानेंद्रियाने पाहत आहात तर मग मी पण पाहू शकतो. छे, तसं मुळीच नाही. पौलाने प्रभू येशूला प्रकाशाच्या स्वरूपात पाहिले पण त्याच्याबरोबर असलेल्यांना मात्र ते दिसले नाही. पाहिलं, मागील लोकांनी तारा पाहिला, त्याच्या प्रकाशाने त्यांना मार्ग दाखवला, पण दुसऱ्या कोणालाही तो दिसला नाही. फक्त काही जणांसाठीच ही देणगी आहे. या स्त्रीला सायनसचा त्रास आहे. अगदी बरोबर. तुला हृदयाचा पण विकार आहे. ऐक, तुला एसी म्हणतात. बरोबर.
युअर लास्ट नेम इज अपशायर.
आणि तुझं आडनाव अपशायर आहे. तू नॉर्थ क्लीव्हलंड या स्ट्रीट वर राहतेस.
युअर ऍड्रेस इज 1264.
तुझा घर नंबर
एक्झॅक्टली राईट
1264 आहे. अगदी बरोबर.
यू टच समथिंग लेडी.
तू कशाला तरी स्पर्श केलास बाई. तुला ठाऊक आहे तू मला कधीच स्पर्श केला नाहीस. ती पहा, तुझ्याजवळ बसलेली मुलगी आहे. ती पण प्रार्थना करीत आहे. आणि ती दुसऱ्या कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहे. व ती तुझी आई आहे. तिच्या फुफ्फुसामध्ये काहीतरी बिघाड आहे. आणि या शेजारच्या स्त्री बरोबर सुद्धा तुझं काहीतरी नातं आहे. तू तिची सून आहेस. तुझे नाव मार्गरेट आहे. अगदी बरोबर. तू पण तिच्याच पत्त्यावर राहतेस. तू आत जाताना व बाहेर येताना मी तुला पाहत आहे. तो पहा, पलीकडे बसला मनुष्य. याविषयी तुम्हाला काय वाटतं? येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा तू विश्वास धरतोस का? धरतोस. तुझी व्यथा काय आहे हे मला प्रभूने दाखवलं तर तू येशूला स्वीकारशील का? तुला पोटाचा विकार आहे. अगदी बरोबर. ते खरे असेल तर पायावर उभी राहा. नीट. तू उपदेशक आहेस. तुम्ही म्हणाल मी त्याच्या पालकाच्या गणवेशाकडे पाहत आहे. अच्छा, कोणाला वाटते की तू प्रेस्बिटेरियन पालक आहेस पण तू पेंटिकॉस्टल आहेस. अगदी बरोबर. आमेन. तुझ्या अल्सरने तू हताश झाला आहेस. पहा, तो गेला आहे. घरी सुखरूपपणे जा. आमेन. देवावर तुझा विश्वास आहे ना? शंका धरू नकोस. इथे बसून कसला विचार करीत आहेस? तू विश्वास ठेवतोस का? मी देवाचा सेवक आहे असा तुझा विश्वास आहे का? तुला काही पाहिजे आहे का? देवाकडून पाहिजे आहे का? तुझी गरज मला परमेश्वराने दाखवली तर निसर्ग बाह्य असे काहीतरी घडले असा तू विश्वास ठेवशील का? येशू असेच म्हणाला असावा यावर तू विश्वास ठेवतोस का? तुझ्या अगदी मनापासून. तुझ्या मांडीच्या मागच्या बाजूला मांसाचा गोळा वाढला आहे. अगदी बरोबर. तुला पोटाचा पण विकार आहे. तो मानसिक तणावामुळे झाला आहे. अगदी बरोबर. तुझं नाव इवा मे आहे. तुझं आडनाव रिडमन आहे. तू 1378 पश्चिम 13वा स्ट्रीट यामध्ये राहत आहेस. अगदी बरोबर. मी देवाचा सेवक आहे हे तू जाणतेस. तिथे बसली तुझी मुलगी आहे, तिच्यासाठी तुला प्रार्थना हवी आहे. त्या मुलीला रक्तस्राव आहे. जेव्हा जेव्हा ती भांबावून जाते किंवा ओक्षबोक्षी रडते तेव्हा तेव्हा हा रक्तस्राव तिला होत असतो. यास्तव परमेश्वर म्हणतो असं हे आहे. तो लहान मुलगा तुझा भाऊ आहे, अगदी बरोबर. त्याच्यासाठी तुला प्रार्थना हवी आहे. त्याला अपचनाचा त्रास आहे. अलीकडेच त्याचे वजन खूपच कमी झाले हो ना. यास्तव परमेश्वर म्हणतो असे हे आहे. तुझ्याजवळ बसली ती स्त्री, तिला काहीतरी त्रास आहे. विश्वास ठेवतेस का भाई?
यू बिलीव गॉड
परत लवकरच येणार आहे अशी घोषणा करण्यासाठी देवाने आपला पुत्र पाठवला असा तुझा विश्वास आहे का? तुला गाठीचा विकार आहे, तुझे आतडे मोठे झाले आहे म्हणून तू चिंताग्रस्त आहेस. तू या शहरात राहणारी नाहीस पण डेट्रॉइट मधली आहेस. तू राहतेस त्या घराचा नंबर आहे 121-34 फँडलर स्ट्रीट. अगदी बरोबर आहे, डेट्रॉइट मिशिगन. तू इटालियन आहेस. तुझं नाव व्हायोला पोलो पंबा. देवावर विश्वास ठेव, जे पाहिजे ते तू घे. तू इकडे बसलेल्या कसला विचार करत आहेस? तू मनापासून विश्वास ठेवतोस काय? तू तिकडे बसलेल्या लहान बाई साहेब तुमचं काय, मनापासून तू विश्वास ठेवतेस का? त्या टोकाला बसलेल्या बाई, तुम्हा दोघींपैकी निदान एक तरी काय हरकत नाही. तिच्या पलीकडे बसलेल्या मुली, तुझा काय विचार आहे? तू पण मनापासून विश्वास ठेवतेस का? ती पहा, छोटीशी माता माझ्याकडे पाहत आहे. तुला यासंबंधी काय वाटतं? तुला या व्हेरिकोस वेनच्या दुखण्यापासून आराम देणारा प्रभू येशू आहे असा तू विश्वास धरतेस का? ठेवतेस विश्वास? तर आता जरा हे पहा, तुझ्या पतीला कानाचा विकार आहे असे मी सांगितले तर तू विश्वास धरशील? त्याच्यासाठी प्रार्थना करावी असे तुला वाटत आहे. ते अगदी बरोबर आहे. आता माझ्यावर तुझा विश्वास आहे का? प्रथम क्षणी तो तुझ्यात नव्हता. त्यावेळी तू बरी झालीस म्हणून तुझा विश्वास बसला. तू हात वर केलास तिच्याजवळ बसले बाई. तुला काय वाटतं? देव तुला बरं करील असा तू विश्वास ठेवतेस का?
All right, then your arthritis.
ठेवशील तू? तुझा आर्थरायटिस तुला सोडून जाईल. महाराज, आपल्याला काय वाटले? तू हात उंच करून हलवलास ना, तुझ्या हृदयाच्या विकारातून तुला प्रभू मुक्त करील असा विश्वास तू धरतोस का? तो तुला बरे करेल आहे तुझा विश्वास? तिथे बसलेल्या गृहस्था त्याच्याकडे पाहणाऱ्या तुझा पण विश्वास आहे. तुला परमेश्वर पाहिजे आहे. तुला पण हृदयविकार होता खरं ना, आणि तुला मधुमेह पण होता खरं ना. तुझा विश्वास आहे का की देव तुला बरं करेल? तर मग तसेच तू घे. विश्वास नाही का? देवावर विश्वास ठेव. आणि इथे खाली हा कोणी तुम्ही महाराज, आपण या ओळीत शेवटच्या खुर्चीवर आहात. विश्वास आहे असलाच पाहिजे कारण तू आताच बरा झालायस. पाहिलं तुझ्या पायाला काहीतरी इजा होती खरं ना. तुला विश्वास आहे का की प्रभू येशू? अरे रे, पण तू आता दुसऱ्या कोणासाठी तरी प्रार्थना करीत आहेस. व तो तुझा भाऊ आहे. तो वेस्कॉन्सिन मध्ये राहतो. नुकतेच त्याचे फुफ्फुसाचे ऑपरेशन झाले. अर्धे फुफ्फुस काढून टाकलंय. मग मी बरोबर विश्वास आहे? तर मग तू मागतोस ते तुला मिळू शकेलच. प्रभू येशूचे नाव धन्यवाद.
We'll praise him. I will praise him. Praise the Lamb for sinners slain. Give him glory, all ye people, for his blood
धन्य प्रभू. एक दिवस वर स्वर्गातून येताना आम्ही तुला पाहू. आपल्या आत्मिक देहाने इथे आहेस हे आम्ही जाणतो. तू स्वतःला पूर्णपणे प्रगट केले आहेस. जगाला हे उमगत नाही, तशी आमची अपेक्षाही नाही, कारण तूच म्हणाला सर ते मला पुन्हा पाहणार नाही. पण तुझ्या मुलांना तू दिसशील. आमची मुले तुला ओळखतात आणि त्यासाठी आम्ही तुझे आभारी आहोत. आमची प्रार्थना आहे की तू या इमारतीवर पाखर घाल. आपल्या पवित्र आत्म्याची पाखर येथे आलेल्या सर्वांचे रोग तू बरे कर. प्रभू आता तुला स्वतःला तू गौरव घे. लोकांनी मेल्यासारखं बसू नये, त्यांनी उठावं, चमकावं व देवाला स्तुती व गौरव देत राहावं. येशूच्या नावाने आपला विश्वास असेल तर आपल्या पायावर उभे राहा व हृदयाच्या खोलीपासून प्रभूला गौरव द्या. प्रभू येशू मध्ये आनंद करा, कारण तो आपल्या महान दैवी गौरवा प्रत्यर्थ आपणापैकी प्रत्येकाला बरं करील. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो.